नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळण्याचा आणि भावानं बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेह, समर्पण आणि भक्तीचं प्रतीक असलेली भाऊबीज सर्वांच्या जीवनात अपरिमित आनंद घेऊन येवो अशी शुभकामना त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा सण काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. विक्रम संवत 2081ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. चार धामपैकी केदारनाथ धामचे द्वार हिवाळ्यानिमित्त आज सकाळी विधीपूर्वक बंद करण्यात आले. भाऊबीजेच्या औचित्यानं या मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या यमुनोत्री धामचे द्वार आज दुपारी बंद करण्यात येतील. यावर्षी 15 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धाम तर 7 लाखांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री धामला भेट दिली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतासमोर 147 धावांचं लक्ष आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावामध्ये 5 बाद 57 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा दुसरा डाव आज सकाळी 174 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडनं 3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिले 2 सामने जिंकले आहेत. भारताचं संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरूच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणं काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थांनी नागपूर इथं येत्या 6 तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही, आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच हा कार्यक्रम होणार आहे असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशिरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात 12 ते 40 वर्ष वयोगटातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 1 जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. आक्षेपार्ह टिप्पणी करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंडं का बंद आहेत असा सवाल करत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं महिलांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. परभणी जिल्ह्यातील रामपुरी इथं मतदान जनजागृतीपर दिवाळी पहाटचा सुरेल संगीत कार्यक्रम आज घेण्यात आला. 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा असा संदेश स्वीप उपक्रमाअंतर्गत यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी मतदान करण्याचा निर्धार करून मतदानाची शपथ घेतली. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये भारतीय रेल्वेनं स्वच्छ रेल स्वच्छ भारत या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणं सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्यानं प्रमुख सहभाग नोंदवला आहे. गेल्या महिन्यात रेल्वेनं राबवलेल्या स्वच्छता पंधरवडा मोहिमेत देशभरातली 7,285 रेल्वे स्थानकं 2,754 रेल्वेगाड्या आणि 18,331 कार्यालयं स्वच्छ करण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. पंधरवडा कालावधीत भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन आदी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. यावर्षी रेल्वे मार्गावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.